श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चौदावी ओवी कालपासून सुरू झालेली. बांध्याची या मोडी बांधा न होनी गुळाची गोडी, तयापरी जग परवडी संविती जाण. गुळाची ढेप किंवा गुळाची भेली किंवा गुळाचा भेला मोडली किंवा मोडला तरी त्याची गुळाची जी मूळची गोडी आहे ती जशीच्या तशी असते आणि त्या ढेपीच्या आकारावर ही गोडी अवलंबून नसते. त्या ढेपीच्या वजनावर सुद्धा ही गोडी अवलंबून नसते. ती मूळची आहे तशीच आहे, ही फंडामेंटल आहे. मूळ कोणत्याही आकाराचं असो तो गोडच असतो गुळ. त्याप्रमाणे या जगाचे महत्त्व आहे. म्हणून ज्ञान नाही तर ज्ञान संविती हे गुळाच्या गोडीप्रमाणे आहे, ते मूलभूत आहे. या सुंदर निरूपणाच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना स्पष्ट करू इच्छितात की आत्मा जो दिसत नाही, ज्याला पाहता येत नाही म्हणून तो नाही असं म्हणू नये. तो चराचरात भरलेला आहे. हे संपूर्ण जग परमात्ममय आहे. माऊलीचा चिद्विलासवाद ज्याच्यात सर्व चराचरांमध्ये त्या एका आत्म्यालाच पहा असं माऊली म्हणतात. हे पाहणे सोपं नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या असतात पण दिसत नाही. बऱ्याचशा गोष्टी ज्या दिसतात त्या असत नाही. आणि आपण पाहिलं की ज्या असतात पण दिसत नाही, जसा सुगंध, जसा ध्वनी, जसा हवा, या सर्व गोष्टी असतात पण दिसत नाही. आणि काही गोष्टी ज्या दिसतात पण असत नाही, जसं इंद्रधनुष्य, मृगजळ, हे सगळं नसतं पण ते असल्यासारखं भासतं. आता याला मॉडर्न सायन्सच्या काळात, सायकोलॉजीच्या काळामध्ये हे कसं कळेल, तर त्याच्यासाठी कळण्याचे दोन मार्ग आहे. एक तर तर्कशक्तीने तुम्ही सिद्ध करून दाखवा, नाहीतर प्रमाणाने तुम्ही दाखवा. प्रमाण अनुभवावर आधारित आहे आणि युक्ती ही तर्कावर आधारित आहे. लॉजिक, रॅशनल. प्रमाण मात्र अनुभवावर आधारित आहे आणि अनुभव श्रद्धेवरती डिपेंडेंट आहे. जितकी जास्त श्रद्धा असेल तितका चांगला अनुभव. तर युक्ती आणि प्रमाण यांनी माऊली ज्ञानेश्वर महाराज हे समजावून सांगत आहेत. आपल्यासमोर जे गीता, वेद, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी हे सर्व ग्रंथ आहेत, म्हणून आपण यांना प्रमाण मानतो. या ग्रंथामध्ये लिहिलं हे आपल्याला प्रमाण आहे, कारण गीता, वेद, ज्ञानेश्वरी या सर्व ग्रंथांमध्ये कुठे काही कथा नाही आहे. कारण यात सिद्धांत आहेत, या प्रमेय आहेत, यात समीकरणे आहेत, यात सगळी सूत्र आहेत. तर ते आयुष्याला लागू पडतात आणि आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतात, कारण हा कोड ऑफ कंडक्ट आहे. जीवनाचा हा, जीवन जगण्याचा कोड ऑफ कंडक्ट आहे. त्याच्यामध्ये अंधश्रद्धेसारखं काही नाही आहे किंवा कथा गोष्टी हाही भाग नाही आहे. त्यामुळे यांना प्रमाण मानावं लागतं, आपण प्रमाण म्हणतो. आणि जितकी जास्त आपण श्रद्धा ठेवू तितका चांगला या प्रमाणांमुळे आपल्याला अनुभव येतो. यांना ग्रांथिक प्रमाण, ग्रंथांच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणून यांना ग्रांथिक प्रमाण म्हणतो आपण. प्रसिद्ध, समजा प्रसिद्ध श्लोक कोणता श्लोक, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा प्रसिद्ध श्लोक आहे आणि जवळपास सर्व सनातन हिंदू धर्मीयांच्या तोंडात कायमस्वरूपी असतो. तो दक्षिण भारतातला असू द्या, नाही तो उत्तर भारतातला, त्याचा अर्थ समजो न समजो पण सगळ्यांच्या तोंडी हा असतो. पण त्यातून कमीत कमी इतकं जरूर कळतं की चांगले कर्म केल्याने चांगले फळ मिळतात, वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळतात. कर्मण्ये वाधिकार असते, काम केलं नाही तर भाकर मिळणार नाही, इतकं मात्र कळतं. मग तो अडाणी माणूस असू देत किंवा सुज्ञ असू देत, इतकं कळतं की जर तुम्ही काम केलं नाही, कर्म केलं नाही, तर तुम्हाला रात संध्याकाळची भाकर मिळणार नाही, एवढं मात्र फिक्स आहे. तर तितकंच का असे ना, पण समजण्यासाठी तितकं तर पुरे झालं ना. म्हणून कोड ऑफ कंडक्ट जीवनाचा एक सिद्धांत तर प्रतिपादित झाला की कर्म कराल तर तुम्हाला भाकर मिळेल, कर्म केले नाही तर उपाशी मराल. साधा सीधा सिद्धांत. तर हे ग्रांथिक प्रमाण झालं. शास्त्रांमध्ये सहा प्रकारचे निर्णय प्रमाण सांगितलेले आहेत. प्रमाण जे असतात ते सहा प्रकारचे निर्णय प्रमाण. एकाला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात, प्रत्यक्ष प्रमाण. दुसरा अनुमान म्हणजे फोरकास्ट, असं होईल तर तसं होईल, उद्या पाऊस येण्याचा अनुमान आहे. तिसरं जे प्रमाण आहे ते शब्द प्रमाण, त्याचा शब्दच प्रमाण आहे असं आपण म्हणतो. चौथ्याला ऐतिह्य प्रमाण म्हणतात. पाचवा आगम, आगमाची आधी निगमाचा बोध, शास्त्रांचा संवाद, नकळे आम्हा आम्हा नकळे ज्ञान, हा प्रसिद्ध अभंग. त्याच्यामध्ये जो आगम आहे तो सुद्धा शास्त्रावर आधारित आहे. आणि सहावा म्हणजे ग्रंथ प्रमाण, जे गीतेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण उदाहरण देत असतो ते ग्रंथ प्रमाण. तर हे सहा प्रकारचे प्रमाण असतात. आता या प्रमाणांनी एखादी गोष्ट दुसऱ्यांना पटवून देता येते. काही लोक फार हुशार असतात आणि हे सहाही प्रमाणं कसे द्यायचे हे वकिलांना शिकवलं जातं आणि वकिलांना हे चांगली माहिती असते. या प्रमाणांचा वापर करून कशाप्रकारे आपल्या मुवक्किल जो असतो आपल्या त्याला जिंकवून द्यायचं. तर हे या प्रमाणांनी कोणती गोष्ट पटवून देता येते. आता सोन्याचे निरनिराळ्या प्रकारचे अलंकार एका सोन्यापासूनच घडलेले आहे हे प्रत्यक्ष आपण एक गोष्ट पाहतो आहे. एक रूपक परत परत येत आहे, ही उपमा परत परत माऊली देतात. किंवा एकाच मातीपासून अनेक आकाराची माती भांडी बनवतात, तसे एकाच परमात्म्यापासून हे सगळे विश्व निर्माण झालेले आहे. हे सगळे कोणते झाले? हे प्रत्यक्ष प्रमाण झालेत. सोन्यापासून अलंकार तयार झाला हे प्रत्यक्ष दिसतं आपल्याला, त्यात काही लपून छपून ठेवायची गोष्ट नाही आहे. तर उपनिषदांमध्ये आणि अमृतानुभव सुरू करायच्या आधी माऊलींनी सुद्धा पाच सुंदर श्लोक घेतलेले ज्याचा उपयोग करून पुढे अमृतानुभव तयार झाला. तर त्यामध्ये
यथा सौम्येकं मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात् विचारंभणं विकारो नामध्येयं मृत्तिकेतेव सत्यम्.
तर संवित्ती, ज्ञान, आत्मज्ञान, प्रकाश, गुळाची ढेप, गुळाचे कण, या सगळ्या गोष्टीमध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे. संवित्ती, ज्ञान, प्रकाश, आत्मज्ञान, गुळाची गोडी, ढेपीची गोडी, या सर्व गोष्टी जरी सांगितल्या तर त्या सर्वांमध्ये एकच गोष्ट आली आहे. एकच गोष्ट आली आहे, तसा तो परमात्मा निर्गुण, निराकार, अचिंत्य, अलक्ष्य, अपुट असा आहे आणि तोच सर्वव्यापक आहे. जसा गुळ गोड असतो तसा परमात्मासुद्धा अतिशय गोड असतो. आता या गोड शब्दाला आपण कशाप्रकारे घेतो ते आपल्यावरती डिपेंड आहे. तर त्या गोड शब्दामध्ये परमात्मा, जर परमात्म्याच्या माध्यमातून आपल्याला आत्मबोध प्राप्त होत असेल, त्या सद्गुरूच्या माध्यमातून आत्मबोध प्राप्त असेल आणि आत्मबोधाकडे आपली गोडी असेल तर आपल्याला ते गोड वाटते. नाहीतर त्याला काही अर्थ आहे का? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, संत असंही म्हणतात. आणि आम्हा नकळे ज्ञान वेदांत पुराण असंही हीही गोष्ट संत म्हणतात. तर आता मुमुक्षू जे आहेत, मोक्षाची वाट पाहणारे, मोक्षाकडे जाणारे, हा एक वर्ग आहे. सांख्ययोग ॲडॉप्ट करणारे, सांख्ययोगाप्रमाणे आचरण करणारे, कर्मयोगाप्रमाणे आचरण करणारे आणि भक्तियोगाप्रमाणे आचरण करणारे. तुकाराम महाराज साधे सुधे, अत्यंत साध्या साधे भोळे संत, खूप ज्ञानाच्या गोष्टी केलेल्या नाही, खूप आतमध्ये जाऊन कर्माच्या गोष्टी केलेल्या नाही, काही सांख्ययोग वगैरे सांगितलं नाही त्यांनी, काही अष्टांग योग म्हटलं नाही, काही ध्यानसुद्धा म्हटलं नाही. काय म्हटलं? देवा तुझं नाव तर अमृतासारखं आहे, मला तुझ्या भक्तीचा आनंद मिळू दे, तुझ्या भक्तीमध्येच मला आनंद आहे आणि जन्मोजन्मी मला तुझा दास होऊ दे. आता पहा, सगळी खटाटोप जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी आहे. पण तुकाराम महाराजांसारखे संत काय मागतात? जन्मोजन्मी तुझा दास होऊ दे. आता तुकाराम महाराजांसारखी उच्च अवस्था प्राप्त झाले ते आधीच मुक्त आहेत, त्यांना कुठे काय जन्म? ते तर आपुलीय संसाठी करुणी ठेला त्या स्थितीत केव्हाचे गेलेले आहेत, परमात्म्याच्या योग्यतेला आलेले आहेत. इतक्या उच्च प्रतीचे ते भक्त आहे, ते देवापासून विभक्त कसे होणार? त्या परमात्म्यापासून ते विभक्त नाही, ते तर भक्त आहे. मग जर ते भक्त आहे, ते विभक्त नाही, त्यांना पुनरपी जननम पुनरपी मरणम नाही, मग ते असं का म्हणतात की देवा तुझ्या नामाची गोडी दुसऱ्या कशातच नाही आहे, तुझ्या पायाशी ठेव, तुझी सेवा घडू दे आणि जन्मोजन्मी घडू दे, म्हणजे त्या कामासाठी अजून जन्म घ्यायला तयार आहेत, इतकी त्यांची त्या परमात्म्यावर प्रीती आहे, त्या देवावर प्रीती आहे. तर अशी जी अवस्था आहे, एकीकडे संत महात्मा म्हणतात की मला परत जन्म घेऊ दे, परत तुझी सेवा माझ्या हाताने घडू दे, आणि दुसरीकडे लोक मला मुक्ती मिळावी, या पुनरपी जननम पुनरपी मरणम यातून मुक्त व्हावं. कारण ज्यांनी परमात्म्याच्या नामाची गोडी चाखली आहे ना, गोडी जशी गुळाची गोडी, ज्यांनी परमात्म्याच्या नामाची परमात्म्याच्या सेवेची गोडी चाखलेली आहे, चव घेतलेली आहे, त्याला त्यातच आनंद आहे. ते करता करता तो केव्हाच मुक्त झाला त्या मुक्तीची त्याला खबरही नाही आहे, आणि ती मुक्ती नको आहे त्याला, ती मुक्ती सुद्धा नको आहे त्यांना. त्या परमात्म्याची सेवा करण्यामध्ये, परमात्म्याचं नाम घेण्यामध्ये त्याचंच सगळं काही त्यांना आनंद आहे, त्यातच त्यांचं जीवन आहे, आणि तेच जन्मोजन्मी आपल्याला मिळावं अशी ते पदोपदी देवाला प्रार्थना करतात. आता याच्यातनं काय बोध? याच्यातनं जी गोडी आहे, ती गोडी म्हणजेच तो परमात्मा झाला. इथे परत परत त्यांची इच्छा जी होत आहे त्या परमात्म्याच्या प्रकाशामुळे होत आहे, आणि तीच संवित्ती आहे. श्रुती प्रत्यक्षम ऐतिहम अनुमाहना चतुष्टयम यस चात्म तपोवेद देशिकम च सदा स्मरण. गुरुगीतेमध्ये असा एक श्लोक असतो, श्रुती प्रत्यक्षम ऐतिहम, जे चौथ्या प्रकारची चौथ्या प्रकारचं प्रमाण जे सांगितलं आहे ते ऐतिक प्रमाण म्हणतात त्याला, ऐतिह्य प्रमाण म्हणजे ते इतिहासातलं आहे, श्रुती म्हणजे वेदातलं, प्रत्यक्ष सोने आणि अलंकार हे प्रत्यक्ष प्रमाण, इतिहास, इतिहासातून कोणती गोष्ट आपण शिकतो, रेफरन्स घेतो, पास्ट रेफरन्स, तर ते ऐतिहासिक प्रमाण आहे. मेडिसिन किंवा मेडिकल सायन्समध्ये ड्रग्स प्रूव्ह करतात, आता तो 100 वर्षापूर्वी जी ड्रग्स ज्या प्रकारच्या ॲनिमल्सवरती किंवा प्राण्यांवरती किंवा माणसांवरती जे टेस्ट केली ते आजही तशाच्या तशा प्रकारचे रिझल्ट्स देतात. सायन्समध्ये एक खास बात असते की जे काही रिझल्ट्स असतात ते रिप्रोड्युसिबल असतात, रिप्रोड्युसिबल, ते रिझल्ट्स तसेच्या तसे जर रिप्रोड्यूस करता येत असेल तर मग ते सायन्स आहे, आणि जर तसं करता येत नसेल तर मग ते आर्ट किंवा कॉमर्स आहे. सायन्स शब्दाचा अर्थच असा होतो की जे काही प्रूव्ह केलेलं आहे ते तुम्हाला कालगणनेमध्ये टेम्पोरल स्केलवरती आणि स्पेशल स्केलवरती तसंच्या तसं सिद्ध करता आलं पाहिजे. टेम्पोरल स्केलवर म्हणजे 100 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी किंवा येणाऱ्या 100 वर्षानंतर, 1000 वर्षानंतर, हे टाईम स्केल झालं टेम्पोरल स्केल. तर या टेम्पोरल स्केलवरती ते रिझल्ट तसेच्या तसेच येणार. पॅरासिटामॉलची ॲक्शन 100 वर्षाआधी जशी असेल ते 100 वर्षानंतरही तशीच असेल, म्हणून ते सायंटिफिकली प्रूव्ड ड्रग झाली. तर याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. ऐतिहासिक प्रमाण हे इतिहासावर बेस्ड आहे, आणि अनुमान म्हणजे आता आपल्या पंचांगामध्ये जी गणना दाखवलेली आहे, पंचांगामध्ये गावाखेड्यांमध्ये सुद्धा अनेक लोक असतात पंचांग पाहून नक्षत्र कोणतं आहे, कोणत्या नक्षत्रात पाऊस पडणार आहे याचं कॅल्क्युलेशन करतात. आता त्या पंचांगामध्ये जे लिहिलं आहे, जी दिलेलं आहे गणना, ती अनुमानावर आधारित आहे. तर ते जे प्रमाण आहे ते अनुमानिक प्रमाण आहे, त्याला अनुमान म्हणतात. तर 6 पैकी हे 4 जे प्रमाण आहेत हे त्या सर्व प्रमाणांचा आत्माच प्रकाशक आहे, कारण त्यासाठी वेगळी युक्ती किंवा तर्क द्यायची गरज नाही. हे माणसाची प्रवृत्ती असते की जोपर्यंत कुठलं काही लॉजिक मिळत नाही किंवा त्याला सिद्ध करण्यासाठी आणखी कुठल्या काही गोष्टी मिळत नाही तोपर्यंत त्याचा विश्वास बसत नाही. पण विश्वास बसणे अथवा न बसणे, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तो प्रसंग आला होता. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा असंच म्हटलं की परमात्मा आहे किंवा नाही आहे याचं प्रमाण कसं द्याल. तर वारा पंख्याने जर हालवला तरच वारा आहे, नाहीतर तो वारा नाही असं होते का. आपले जे श्वासोश्वास आहे, रेस्पिरेशन, हे रेस्पिरेशन जे सुरू आहे हे तर अखंडित सुरू आहे. जेव्हा आपला जन्म झाला त्या दिवसपासून ते रेस्पिरेशन स्टार्ट झालं, ते श्वासोश्वास सुरू झाला, तो तेव्हापासून तर मरेपर्यंत अखेरचा श्वास जेव्हा जाईल तोपर्यंत हा श्वासोश्वास तसाच राहणार. पण कोणी श्वासांना पाहिलं आहे का? मग श्वासांना न पाहता आपण मान्य करतो की ते आहे, मग चेतनेला न पाहता आपण हे मान्य करू शकत नाही की ते नाही आहे. परत सांगतो की ध्यानाच्या उच्च अवस्थेमध्ये गेल्यानंतर तुम्ही चेतनेला अनुभव करू शकता. आणि आता मॉडर्न सायन्समध्ये असे असे इन्स्ट्रुमेंट आलेले आहे की तुमचा ऑरा त्या इन्स्ट्रुमेंट्सनी चेक करता येतो. त्या ऑराचे कलर्स त्याच्यानी चेक करता येतात. तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे मूड्स असतील, प्रत्येक मूडच्या वेळी तुमचा ऑरा निरनिराळा असतो. तुम्ही भजन करत असताना, पूजन करत असताना तुमचा ऑरा निराळा असतो. तुम्ही कोणावर रागवत असताना, क्रोध करत असताना तुमचा ऑरा निराळा असतो. तुम्ही मुलाबाळांसोबत लढिवाळपणाने, ममत्वाने प्रेम करत असताना तो ऑरा निराळा असतो. जेव्हा आपण रस्त्यावर चालतो, कुत्रा एखादा आपल्या मागे धावला त्यावेळी आपली पंढरी घाबरते, त्यावेळी आपला ऑरा निराळा असतो. तर जसे जसे आपले व्हायब्रेशन्स असतील तसा तसा ऑरा आपला चेंज होत जातो. एखाद्याशी आपण कपटाने वागत असेल तर आपला ऑरा निराळा असतो. एखाद्या ठिकाणी आपली वृत्ती चोरटी असेल तर ऑरा निराळा असतो. तर हे जे ऑराचे वेगवेगळे प्रकार आहे हे सांगतात की तुमच्यामध्ये चैतन्याची कोणती अवस्था आहे. आणि हळूहळू प्रगती करत आत्म्याकडे वळतो. आत्म्याकडे वळल्यानंतर त्या चैतन्याची अनुभूती होत जाते आणि तो ब्रह्मनाद किंवा अनहदनाद जसा जसा वाढतो तसा तसा आत्मा परमात्म्याच्या अगदी जवळ जातो आणि त्या कॉस्मिक वेव्हसोबत डायलॉग्स होतात, संवाद होतो. त्या परमात्म्याशी संवाद होतो पण त्याची भाषा अशी नसते, आपली आपल्या शब्दांची नसते. तिथे स्वार्थ नसतो, तिथे देवाला काही मागणं नसते, तिथे काहीच उरत नाही। त्या शून्य अवस्थेमधला जो संवाद असतो तो फार आनंददायी असतो, मस्ती असते त्यात, मज्जा असते खूप। तो अनुभव प्रत्येकाला यावा। या गोडीमुळे बंध्याची या मोडी बांधा नहुनी गुळाची गोडी, या गोष्टीच्या माध्यमातून चांगदेवांना हे सांगत आहे माऊली की चांगदेवा हे तयापरी जगपरिबळी संवित्ती जाणं, ही सगळी संवित्ती आहे, हा ज्ञानप्रकाश आहे। ज्ञानप्रकाशामुळेच ही परमात्म्याची गोडी की मला न लगे मुक्ती भक्ती संपदा संत संग देई सदा। न लगे भक्ती मुक्ती संपदा, काहीच नको, मुक्तीची संपदा पण नको, काहीच नको, संत संगती दे आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेऊ दे। असं संत श्रेष्ठ अशी मागणी मागतात देवाला, आणि परत परत आमचा जन्म व्हावा, परत परत तुझ्या चरणी आम्ही यावं, परत परत तुझ्या भक्तीची गोडी आम्हाला चाखता यावी। या उच्च स्थितीच्या चर्चेनंतर आज आपण ही ओवी इथे थांबवणार आहोत।
बांधाच्या मोडी बांधा न होनी गुळाची गोडी, तया परी जग परवडी संवित्ती जाण।
अशी ही गुळाच्या गोडीची सुंदर गोड ओवी आज इथे संपली, आणि उद्या पंधरावी ओवी आपण घेणार आहोत। आज इथे विश्रांती घेऊ।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।